लढण्यात उठला महर बचाले न लढण्यात ऐका भीमा गोरे गावचा इतिहास
ऐका भीमा गोरे गावचा इतिहास
ऐका कोरेगाव पुणे प्रांतात कोरेगाव पुणे प्रांतात सतरावा इत टाकन त्यात मुलुका खेळ सासवडचा खडक संगमनेर रावड्याचा सुरूर पुलगाव मैदानाचा मुलकला पुलवित दाते विमा माई वाती
विमा माई वाती विमा माई वाती
आणि सैन्य घोड्याला पाणी पाजती मर्दाची छाती महार सैनिकांची आहुती शांत धडकीती जागते कुबेराची धरती कीर्ती भरून भीमावाती विजय स्तंभ देतो स्फूर्ती
विजय स्तंभ देतो स्फूर्ती विजय स्तंभ देतो स्फूर्ती
अहो अहो काय सांगू याची खाती भीमा नदी इथवाती आहो काय सांगू याची खाती भीमा नदी इथवाते धूमसती चावण्या इथे इंग्रजांच्या
धूमसती चावण्या इथे इंग्रजांच्या धूमसती चावण्या इथे इंग्रजांच्या
अरे पुणे खेड संगमनेर कर्णे जुनर वारणेर अरे पुणे खेड संगमनेर कर्णे जुनर वारण नेवसी चावण्या बेलापूरच्या अरे गाणगापूर तुळजापूर येरवडा ते शिरूर अरे गाणगापूर तुळजापूर येरवडा ते शिरूर छावण्या त्यांच्या खडकी चाकांच्या
छावण्या त्यांच्या खडकी चाकांच्या छावण्या त्यांच्या खडकी चाकांच्या
अरे पेटाचे ते रणगाडे उडे तो पधड छावणी लपलतणी महारांच्या दादावे
दादावे दादावे
मुलकावर पहा जाती वेद माझा फार बेभुंद सार पुण्यावर छावण्या पेशव्यांच्या
पुण्यावर छावण्या पेशव्यांच्या पुण्यावर छावण्या पेशव्यांच्या
अरे एक नव्हती बोली त्यांच्या वेगळ्या एक नव्हती बोली वेगळ्या मांडून निया चुली हो एक नव्हती बोली वेगळ्या मांडून निया चुली जाती जाती मध्ये वेगळ्या छावण्या त्यांच्या
दादावे दादावे दादावे
आहो इत दरबारी आहो इत दरबारी पेशवे कारबारी न्यायदान हाती धर्म मार्तडाचा
न्यायदान हाती धर्म मार्तडाचा न्यायदान हाती धर्म मार्तडाचा
आणि ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र आणि ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र भिंती केल्या चातुर वर्णाचा
दादावे दादावे दादावे
जातीचा सारा बाजार इत जातीचा सारा बाजार बंदुतेदार आलोतेदार न्हावी परीट कुणबी सुतार साळी माळी कोळी लोहार तेली तांबोळी गुर कुंभार मार मांग धोर तांबर गिरी गोसावी डौरी डोंबार गरडी पातुरुड बेडर वडार हेडसी गडसी नंदी दरबसी वासू वाग्या पिंगळा जोशी पारदी बिल्लासी वाल्या रामोशी भारत खेड्या पाड्यांचा भारत खेड्या पाड्यांचा शेती वाड्यांचा वाड्या वस्त्यांचा देश जरी एकाच मातीचा आतरा पगड जातीचा हो मार जात शौर्याची खान हे हेरलं गोऱ्या साहेबान इंग्लंडच्या त्या हो राणीन दिला तिला सार सांगून निर्णय झाला कंपनीला राणी आली भारत देशाला जमाती विचार करण्याला हो
जीर 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 जी
म्हणाल लष्करात अमल सुरू झाला सुखाचे दिस मग त्याला हो
जीर 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 जी
रात जाईल कात टाकून अनु दिवस पुन्हा परतून जिंकू किंवा आम्ही मरून उपर्याना देव हाकलून पेकतात लात घालून जिते मधून जिवंत झाल्या मानसाच्या ज्वाला
मानसाच्या ज्वाला मानसाच्या ज्वाला
बटालियन जन्माशी आला रेजिमेंट नंबर दोन रेजिमेंट नंबर दोन महार बटालियन शौर्याची खान लढण्यात झाला मग तयार तो तो संग रपेडतो अंगार शपित झाले आता झुंजार
शपित झाले आता झुंजार शपित झाले आता झुंजार
अशी झाली पहारण नित तयाची रीत मरण जगण्यात निर्जीवात जीव मग आला गुलामा आता जागा झाला काळ तो बदलून गेला
काळ तो बदलून गेला काळ तो बदलून गेला
औ सुरू झाला या नावाच त्यांच्या शस्त्रासंग खेळ
शस्त्रासंग खेळ शस्त्रासंग खेळ
आणि आजूक त्यानं नेमती लायाचे दुनिया काळ मित्र हो हजार वर्ष महार शूर दमातीला शूद्र मानलेल्या हिंदू धर्माला आणि हिंदू इतिहासकारांना शाहिरांचा एक सवाल आहे इंग्रजांना जगावर राज्य केलं जगाने इंग्रजांना सलाम केला पण त्याच इंग्रजानं महार जमातीला सलाम का केला महार इज मार्शल रेस म्हणजे महार ही एक लढाऊ पाण्याची जमात आहे अशी आपल्या दप्तरात नोंद का केली महार योद्ध्यांच्या नावाने मांडनाग प्लॅटून शिंदे प्लॅटून मुलतान प्लॅटून अशी प्लॅटूनला नावे देण्यात का आली आणि आजही महारांच्या 15 बटालियन आहेत आणि याच त्यांची नावे देण्यात आलेली आहेत कित्येक स्मृतिस्तंभ आणि विजयस्तंभ उभारून त्याच्यावर महार सैनिकांची नावे कोरण्यात आली इंग्रजांनी महारांचाच इतिहास का लिहिला या सर्व प्रश्नाचं एकमेव उत्तर आहे सन 1797 सरसेनापती ब्रिटिश लष्करात सर्व योद्ध्यांच्या नोंदीमध्ये महार बटालियनने केलेली युद्ध सर्वात जास्त होती म्हणून महार ही लढाऊ बाण्याची जमात कशी आहे ते ऐका 1797 काळ जगत झाला हो थरार जग लोटले खाईत आकात युद्ध भडकले कच्चा काता तो धुमसती गोळीबार आणि परसेना कातात मारतो स्फोटीचा हल्ला अपार जगाचा सैन्य जगाचा सैन्य झाला आकातावर स्वार आणि पेटली युद्ध इंग्रज कसा घेणार माघार केला इंग्रजांनी विचार केला इंग्रजाने विचार हुकूमत देई कंपनी सरकार बटालियन झाला मग तैयार हो कथावर स्वारी करणारा शत्रूच्या पिरेट बोटीवर हल्ला चढवणारा सैन्य तरी पडला तरी माघारा ना घेणारा आणि एका की कडवी झुंज तो देणारा सागरी शत्रूला हटवणारा असा कोण नाविक दलाचा हवलदार नाविक दलाचा हवलदार वीर तो मांडनाक महार शत्रूला केलं त्यान बेदार नाकातात लढणारा आणि मारटूस बोटीचा हल्ला परतून लावणारा इंग्रजी अरोरा नौकेची सुटका करणारा आणि फ्रेंच सैन्याशी झुंज तो देणारा वर्षभर आकाती रणी लढणारा आणि बटालियनचा इतिहास तो घडवणारा पुंडनाक असे कर्तव्यगार पुंडनक असे कर्तव्यगार अंगता झाला त्याच्या अंगात शत्रूवर केला त्यान भडीमार हो अठराशे 1848 साली मुलतान किल्ला सर करणारा आणि शत्रूच्या पाट फौजेला तडीपार करणारा झाली महर सैनिकांची कत्तल तर लढत देणारा आणि लढता लढता रणी धारा तीर्थी पडणारा मुलतान किल्ला मुळी नाही सोडणारा असा कोण महर बटालियनचा वर महार बटालियनचा तो वार मुलतान वीर माझ्या विचार शत्रूची रणात केली हार काठेवाडीची लढाई रामजे शिंदे सर करणारा आणि युद्धात रामू कांबळे पहिली मशीन गन चालवणारा शूर सोमनाथ हा बहुमान मिळवणारा असे हे वीर किती झुंजार असे हे वीर किती झुंजार करती ते साता समीन दरबार शौर्यता झाला जय जयकार पुण्याची नगरी पुण्य नव्हती पापच सारी पेशवे तिथे कारभारी देंगळे मोर दीक्षित बापू गोखले सारे सरदारी त्यात महार कितीतरी होते सारे कर्तबगारी सैन्यात फुलपत्क्यावरी त्यात सितनाक महार सरदारी टोकदार मिशा पिलदारी बैला फेटा भर जरी कमरेला तलवारी घोड्यावर स्वारी कळंभी गावाची त्याला इनामदारी ऐका त्याची बहादुरी सांगतो सर्वाला सांगतो सर्वाला असा तमाशा आमच्या घरी असा तमाशा आमच्या घरी रात्री गावाच्या पारावरी कलगी तुऱ्याची फकडवारी राजा तमाशा लगा घरी राजा तमाशा तला घरी वाट पाहती त्याच्या अस्तुरी रूढ झाली ती मन खरी गान महाराजांच्या हो घरी वास्तव्याच कथन करी आत्मकथन सांगून तरी खरं सांगते तरळ कादंबरी दसळांचे गोल पीठ वामन कर्णकाची शाहिरी माझ्या जन्माची चित्रकथा शांताबाई कथन करी माझ्या जन्माची चित्रकथा शांताबाई कथन करी शूद्र म्हणजे मूळता कोण संविधान भारतावरी बाबासाहेबांची बुद्धी चातुरी असे साहित्यिक कितीतरी असे कण त्यात शिवसंब त्यात शिवसंब करी कवी ढंगा पहा अंतरंगा ऐका पेशव्याने खलिता धाडलेला आहे कळमीचा सिद्धनाकाला खलिता धाडलेला आहे आणि त्या खलितामध्ये काय दिलंय ऐका पुण्यावरनं खलिता आलेला पुण्यावरनं खलिता आलेला जासूद कळमी गावाला मजकूर काय लिहिलेला पुण्यावर स्वारी करण्याला निजामाचा सैन्य उठलेला तातडीनं निघायचं खरड्याला पटवर्धन येईल संगतीला दोईवर फेट चढविला दोईवर फेट चढविला तलवार कमरीला केलं मराठ्याला, वाचवला त्यांनी पेशवाईला, तिथं वीर सिद्ध
झाला, वीर सिद्ध झाला, सिद्धनक वीर सिद्ध झाला।
त्यामध्ये सिद्धनाकाचं महत्व चांगलं गेलं, पेशवाईला वाचवलं, आणि त्याच वेळेला त्या खरड्याच्या लढाईमध्ये सिद्धनाकाला नावा रूपाला येईल म्हणून ब्राह्मणांनी काय केलं, चंडानी डाव एक केला, चंडानी डाव काय केला, काय डाव केलेला आहे का, सिद्धनाका नावा रूपे आल्यानंतर पेशव्यांचे सर्व सरदारांचे तंबू एकाच मैदानावर मारले गेलेले आहेत, त्यामध्ये मराठ्यांचा तंबू आणि पेशव्यांचा तंबू सिद्धनगरचा तंबू एकाच ठिकाणी मारले गेलेले आहेत। त्यामध्ये सिद्धनगरचा तंबू आमच्या शेजारी नको अशी तक्रार पेशव्यांच्या दरबारात गेलेली आहे, तर त्या ठिकाणी पाटणकरांनी तो निवाडा केला। तो कोणता, अरे ज्याची तलवार खंबीर तो थांबीर, पण हे ब्राह्मण सरदारांना मान्य नाही झाला। पराक्रमी शुद्ध सिद्धनाकाला त्यांनी क्षुद्र मानला आहे। झालं सिद्धनाकाचा मन दुखावले मन तरी स्वाभिमान, सुराला होत जाती चव्हाण, जाती धर्माच्या त्या उभेदान, पेशवाई झाली होती बेमान,
पेशवाई झाली होती बेमान, पेशवाई झाली होती बेमान।
कालचे महाल सरदार शूद्र कसे झाले,
शूद्र कसे झाले, शूद्र कसे झाले,
आणि केलं धर्माचा मांडून बाजार, शंडानी राज केले, पेशवे चलती महाराजा तिला, पेशवे चलती महाराजा तिला, मान्य नव्हतं वीराला, तन नव्हतं त्यांच्या शौर्याला, सन्मान नव्हता पंक्तीला, ब्राह्मणाला वर्षस्थानाला, सिद्धनाकाला क्षुद्र मानला। मित्रांनो, माझ्या बांधवानो, माझ्या भगिनीनो, जगाच्या पाठीवर असा धर्म कोणता, पाय बांधून फेरताटा, पाठीला देती तोटा, सावली न पिटाळती वाटा, धर्म नव्हे विषाचा गोटा, विषाचा
गोटा गिरहाजी, विषाचा गोटा गिरहाजी, विषाचा गोटा गिरहाजी,
कानात होत ती तप्त लोहाचे रस, कानात होत ती तप्त लोहाचे रस, मदिराचे बंद दरवाजे काढती नेत्राला, संपवती त्यांच्या आवाज कापती
जी बाजी रेहाजी, कापती जी बाजी रेहाजी,
देवुनी धर्मदंड, देवुनी धर्मदंड, काढती तयाची दिंड, मानवतेची करती रांड, लुटती लज्जा,
लुटती लज्जा,
झाडाला उलट टांगती, खाली मिरचीची शेकोटी, असोडाची फटके मारती, वाटती
मज्जा गिर्याजी, वाटती मज्जा गिर्याजी, वाटती मज्जा गिर्याजी,
जरी ब्राह्मण होई भ्रष्ट, तो तिन्ही लोकी हो श्रेष्ठ, भोगती जरी ते उष्ट, त्यानाही मुबाजी
गिर्याजी, त्यानाही मुबाजी गिर्याजी, त्यानाही मुबाजी गिर्याजी,
पूर्वजन्मीची पाप म्हणून माणसाला क्षुद्र मानून देते ते सज्जा
गिर्याजी, देते ते सज्जा गिर्याजी, देते ते सज्जा गिर्याजी।
आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणाले, शूद्रांच्या दुःखाचे मूळ कारण वर्ण व्यवस्थेमध्ये आहे, म्हणून ब्राह्मणांनी छळका हो मारण सात केला,
मारण सात केला, मारण सात केला,
आणि भविष्य राजामध्ये महाराजाची भीती होती त्याला नागवंशाचे राज्य हिरावून बहिष्कृत केला
बहिष्कृत केला बहिष्कृत केला
आणि महाराजाचाही सोड घेणार चिंता ब्राह्मणाला समाजातही जाती पाडून धर्म त्याने दिला
धर्म त्याने दिला धर्म त्याने दिला
आणि स्वतःच्याही रक्षणात वर्ण भेद केला त्या मनोवादी संस्कृतीनं सिद्ध ना कदाच काय पण पूर्वी बहुजनांचा महानायकांचा असाच घात केलेला आहे तर कोणाचा जसा आला वामन कप्तान जसा आला वामन कप्तान घेतलं बळीच प्राण तुकबाला हत्या करून शंभुकाला टाकलं मारून कर्णाचे कुंडल घेऊन एकलव्य सांगता कापून सर्वकाचा खून करून तसा आमचा घात करून पण याला सिद्धनाथ अपवा ठरला तो काय म्हणाला पेशव्यांना विजय मिळवून देण्यासाठी खरड्याच्या लढाई ज्या तलवारीचा वापर केला आता तीच तलवार जातीभेदाच्या विरोधात चालवल्याशिवाय राहणार नाही अशी प्रतिज्ञा भीमा नदीच्या तीरावरती घनाघाती प्रतिज्ञा केलेली आहे भीमा नदी ही होती साक्षीला विचार त्याने केला
विचार त्याने केला विचार त्याने केला
आणि केशव्यांच्या साखरीला राम राम ठोकला चुकला नाही वकला नाही निर्धार खरा केला
निर्धार खरा केला निर्धार खरा केला
आणि महाल सैन्याला घेऊन सिद्धनाथ इंग्रजात गेला म्हणला सुर छावणीला भेट एक झाला काय भेट झालेला सुर छावणीला भेट एक झाला झाले तयार लढण्याला जातीचा किल्ला फोडल्याला
पेशवा मैपली दंगला पेशवा मैपली दंगला पेशवा मैपली दंगला
नायकिनीचा औसदा सजरा नायकिनीचा लावणवतीचा लावण्याचा नाच गाण्याच्या मैफिलीचा पुण्याच्या ताहिरीचा मस्तानीचा विडा रंगला
पेशवा मैफलीत रंगला पेशवा मैफलीत जंगला पेशवा मैफलीत जंगला
आणि पहा आणि कीर्तनाला कोणी नाही आणि कीर्तनाला कोणी नाही तमाशाला गर्दी होई श्रृंगारात नाचे बाई श्रृंगारात नाचे बाई होई त्यांची लाई लाई नेसलियाने पैठणी साडी सातारची चमचम बुगडी हवेत उडवे पेटे पगडी लाज झाली यांची बुगडी जवळे नवते यांच्या अंगाला जवळे नवते यांच्या अंगाला यांच्या अंगाला यांच्या अंगाला यांच्या
पेशवा मैफलीत जंगला पेशवा मैफलीत जंगला पेशवा मैफलीत जंगला
पहा दिवसा चालले धर्म सोहळा दिवसा चालले धर्म सोहळा रात्री चालले नाटकशाळा बाई भोवती सारे गोळा तोंडात गोटे गोटी लाळा इंग्रजानी कसा फाट टाकला इंग्रजानी कसा फाट टाकला फाट टाकला फाट टाकला फाट टाक
आणि पेशवा मैफलीत जंगला पेशवा मैफलीत जंगला पेशवा मैफलीत जंगला
खडकेवर हल्ला टकलला बेडा की हो पडला येरवड्यात आहाकार उडला पेशवा पुण्यात गडबडला
पेशवा पुण्यात गडबडला पेशवा पुण्यात गडबडला
सेनापती बापू गोखले पुढे दाखले देतो दाखले टाकला तळ त्याने ठोकला वाई सातारा सैन्य उठला सर्व त्रिंबक येऊन ठेपला युद्धाचा व्यूह त्याने रचला
युद्धाचा व्यूह त्याने रचला युद्धाचा व्यूह त्याने रचला
इकडे पेशव्यांच्या सैन्याने भीमाकात फुलून गेलेला तोफा मैदानी पोचू लागल्या घोड्यांच्या टापाने मुलूक हजरून गेला 31 डिसेंबर 1817 ची रात्र ती कशी रात्र होती ऐका 31 डिसेंबरच्या रात्रीला सुरू सावलीला याच्या तारखेला इंग्रजांनी विचार पहा केला महार बटालियन सैन्याला युद्धाचा हुकूम त्यांनी केला
युद्धाचा हुकूम त्यांनी केला युद्धाचा हुकूम त्यांनी केला
पेशव्यांचे 30,000 सैनिक कोरेगावच्या रण मैदानावर पोहोचलेले आहेत 1 जानेवारी 1818 पेशवे आणि महार बटालियनची गाठ भीमा नदीच्या काठावर कोरेगावच्या रण मैदानावर पडलेली आहे युद्धाची सलामी दिली गेलेली आहे आणि त्याची सलामी दिली. सुडाचा समर पेटाला, सुडाचा समर पेटाला, शुद्ध नक पेटला, पेटून उठला. आली ती धार तलवारीला, पेशव्या संगे वलडण्याला, वर्णभेदाची कीड त्याला. भेदावरती देवार देते इंग्रज इशारा, फार लढ सम्राट वीर झुंजार. पेशवाईचे खांब पहा हलती, दाती वेदाचे कसळ, दाती वेदाचे कळस गळते, गंगेचे सावल्यास दिसते. तलवारी क्षुद्रांच्या या हाती, भीमीच्या काठी अशी ती घटी. रंक हे रावा संगे लढते, क्षत्रिय रणामध्ये हरते, क्षुद्रांची धन्य झाली कीर्ती. इशारा करता है, रेजिमेंट नंबर दो, आगे बढ़ो, जोर से लड़ो. इंग्रजों की इज्जत अब तुम्हारे हाथ में है. क्या वेला सिद्धनाग रस्तो काय रस्तो सिद्धनाग म्हणतो, साहेब डरो मत और भागने की मत सोचो. ये महार सैनिक है, अपनी जान की बाजी लगा देंगे लेकिन मोर्चा नहीं छोड़ेंगे. बड़ कला सिद्ध न कभी रखो पर, बड़ कला सिद्ध न कभी रखो पर, चौतल फर बदल करून वाराला, खाली खेतून घोड़े थोराला, धरला पाड़े वो शिराला, धड़ते पड़े शिवाराला. सरदार त्रिमक डेंगळे, बापू गोखले डाव आखले, चौपेरे घोडे उदळण्यास, करून त्यांनी गणी मकाव्यात, सिद्धना काल लक्ष करण्यात. भर धाव नाकावर चाल करण्यात, झटापड त्यांच्या हो अंगात, दोघे वर चढ एकमेकात, दोघे वर चढ दोघे योद्धे होते, दोघे ही एकमेकाला असं वर चढ होते. त्यावेळेला बापू गोखले काय म्हणतो, गोविंद सिद्ध नाकाला संपवा, मग महार आपोआप पळून जातील. सिद्धनाकाची ही तलवार, सिद्धनाकाची ही तलवार, सुडाची धारण वारंवार, अंगाचा झाला त्याच्या अंगार, करून निग्रहाचा प्रतिकार, क्षणात केला गोविंद ठार.
क्षणात केला गोविंद ठार, क्षणात केला गोविंद ठार.
गोखल्यांचा गोविंद पडला, पडला गोविंद पडला, गोखल्याचा गोविंद पडला, बापू गोखले पुलगावाला पळून गेले. केला ही वार्ता कळली पेशव्याला बाजीरावाला दुसऱ्या बाजीराव बाजीराव अस्वस्थ झालेला डोळा पुढे अंधार दाटलेला युद्धात डाव फसलेला महाराणी सूड घेतलेला बाजीराव सासवड गावाला पळून तो गेला
गिरिहाजी पळून तो गेला गिरिहाजी पळून तो गेला गिरिहाजी जी 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 जी
महाराणी केला तो हर महाराणी केला तो हर माणसाचा झाला अंगार स्वतःला सिद्ध करणार जीवावर झाला उदार कैक वर्षाचा होता प्रहार भीमा नदीच्या तीरावरती वीर कसे लढती
वीर कसे लढती वीर कसे लढती
हरि कोटी पुराणे भविष्यवाणी कोटी मग ठरली देव धर्म अनुगायी ब्राह्मण शाप त्यांना देती
शाप त्यांना देती शाप त्यांना देती
आणि उशाप नव्हता त्यांच्यासाठी म्हणून खडग हाती बघा माणूस म्हणून आम्हा ठळले धर्म कुठे होता
तेव्हा धर्म कुठे होता धर्म कुठे होता
अन काळाने तर सूड घेतला दोष आमचा नव्हता क्षत्रिय ते धर्म मारतण शूद्र पुढे हरले
शूद्र पुढे हरले शूद्र पुढे हरले
अनेक शूद्र कुणीही असत नाही तलवारीने ठरले सकाळी नऊ वाजता सुरू झालेले युद्ध रात्री दहा वाजता संपले रक्ताच्या थारोळ्यात पडलेले सैनिक कुणी कणत होते कुणी बिबळत होते कुणी घोड्यांच्या अखेरच्या किंकाळ्या घुटमळत होत्या रक्ताचे पाठ भीमा नदीला जाऊन मिळत होते तरी महाराजांचा क्रोध संपला नव्हता त्यांनी वर्ण भेदाला अघोरी सूड घेतला पेशव्यांचे 300 वर सैनिक मारले गेलेले आहेत तर महार बटालियनचे 22 सैनिक कामी आले होते शहीदांना मान वंदना देण्यास आली आणि महाराजांच्या चिता भीमा नदीच्या काठाला पेटू लागल्या युद्ध झाले भीमाई मुलगा वाजला डंका जन्म मरणाचा होता निर्धार वैराची रणात झाली हात महाराणे सिद्ध केला तो हार
महाराणे सिद्ध केला तो हार
अठराशे 22 सालात 1822 सालात याच तारखेच निर्णय खास लष्कर ठराव पास झाला कोरेगाव वचक मारकाला उभारले विजय एक जानेवारी बटालिनी हे कोरेगावास
कोरेगावास कोरेगावास
करती संचलन मान वंदना स्मृती स्तंभास एक जानेवारी इथे महार परिषद भरती
परिषद भरती परिषद भरती
बोले गर्दून शब्द तलवारीचे पाती
हाजी
आज 200 वर्ष पूर्ण होत आहे या स्तंभाला आणि 200 वर्षाच श्रेय माझ्या बौद्ध बांधवांना जे या ठिकाणी येत आहेत मानवंदना देण्यासाठी या शाहिरात या सर्वांना वंदन आहे आनंद कांबळे मादुकली करा पवाडा गाणार श्रोते हे ध्यान देऊन ऐकणार पवाडा मर्दाचाच गाणार कोरेगाव सांगली जिल्ह्यात कोरेगाव सांगली जिल्ह्यात असे प्रख्यात वारण खोऱ्यात वाळवे तालुक्यात असे मुक्कामी आलम रमजान पवडा मर्दाचा गाईला जान कलाशाहिरी मिळावा मान